इयोब अध्याय एक. उस देशात एक पुरुष राहत होता, त्याचे नाव इयोब होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही. इयोबाला 7 मुले आणि 3 मुली झाल्या. इयोबाजवळ 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या आणि 500 गाडवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरुष होता. प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करवायस त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. जेव्हा भोजन समारंभांचे दिवस पूर्ण झाल्यावर योग त्यांना बोलून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धी करी. तो मोठ्या पहाटेस लवकर उठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे. तो म्हणत असे, कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल. याप्रमाणे योग नित्य करीत असे. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले. त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू कोठून येत आहेस? नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, पृथ्वीवरून हिंडून फिरून आणि तिच्यावर खालीवर चालत जाऊन आलो आहे. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू माझा सेवक योब याच्याकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वी त्याच्यासारखा सरळ आणि सात्विक, देवभिरू व दुष्टतेपासून दूर राहणारा असा कुणीही मनुष्य नाही. नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, योब देवाचे भय उगीच बाळगतो काय? तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताच्या कामास यश दिले आहेस आणि भूमीत त्याचे धन वाढत आहे. पण जर तू आपला हात पुढे करून त्याच्याजवळ असणाऱ्या सर्वस्वावर टाकशील तर तो आत्ताच तुझ्या तोंडावर तुझा त्याग करेल. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्व जे काय आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको. मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला. एक दिवस असा आला की जेव्हा त्याची मुले आणि त्याच्या मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात जेवत होते व द्राक्षच पीत होते, तेव्हा एक निरोप्या योब्याकडे आला आणि म्हणाला, बैल नांगरित होते आणि त्यांच्या बाजूस गाडवी चरित होत्या. शबाई लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना घेऊन गेले. खरोखर त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारून टाकले आहे. हे तुला सांगण्यासाठी मीच निभावून आलो आहे. पहिला हे सांगत असताच दुसरा आला आणि म्हणाला, आकाशातून देवी अग्नीचा वर्षाव झाल्यामुळे मेंढरे आणि चाकर जळून गेले आणि मीच तेवढा बचवून तुला सांगायला आलो आहे. तो बोलत असतानाच आणखी दुसरा आला आणि म्हणाला, खासद्यांनी 3 टोळ्या करून त्यांनी उंटावर हल्ला केला आणि ते त्यांना घेऊन गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारून टाकले आणि हे तुला सांगवायस मीच निभावून आलो आहे. आतापर्यंत तो हे सांगत असतानाच आणखी एक आला आणि म्हणाला, तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षरस पीत होते, तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या 4 कोपऱ्यास धडकले आणि ते त्या तरुणावर पडले आणि ते मरण पावले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास येथे आलो. तेव्हा योबाने उठून त्याचा जागा फाडला. त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. तो म्हणाला, मी माझ्या मातेच्या उदरातून नग्न आलो आणि पुन्हा तिथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो. या सर्व स्थितीतही योबाकडून पाप घडले नाही. देवाने चूक केली आहे असे काही तो मूर्खासारखा बोलला नाही.